जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबिताम्बुजंग तुंगमालिकां डमड डमड डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं कटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिंप निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनी
सहस्रलोचन प्रभृत्य शेष लेख शेखर प्रसून धूलि धूरणि निधूसरंभ्रिपीठ भू भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रिय चिराय जायतां चकोर बंधु शेखर ललाट चत्वरज्जलधनं जय स्फुलिंग वाणी पीत पंच सायकं नमन्निलिंप नायकं सुधामयूख लेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरो जटालमस्तु न कराल भाल पट्टिका धगद धगज्ज्वला धनंजयाहुति कृत प्रचंड पंच सायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्प नैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम
नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्धर स्फुर कुहूनि शीति नीतम प्रबंध बद्ध गंधर
सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंब नाम दुव्रतम मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांतकांत कांतकम तमंत कांतकम भजे जयत्वत प्रभिभ्रम भ्रमद भुजंगमश्वस त्रिनिर्गमत क्रमस्फुरत कराल भाल हव्यवाधनन्मृदंग तुंग मंगल ध्वनि क्रम प्रवर्तिता प्रचंड तांडव शिव त्रिषद्विचित्र तल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो गरिष्ठ रत्न लोष्टयो सुरिद्विपक्ष पक्षयो त्रिणारविन्दु चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो सम प्रवर्ति कदा सदा शिवं भजाम्यहम्
कलानि
ಉತ್ತಮೋತ್ತಮಂ ಸ್ತವಂ ಪಠನ್ ಸ್ಮರನ್ ಭ್ರುವನ್ ನರೋ ವಿಶುದ್ಧಿ ಮೇತಿ ಸಂತತಂ ಹರೇ ಗುರೌ ಸುಭಕ್ತಿ ಮಾಶು ಯಾತಿ ನಾನ್ಯಥಾ ಗತಿಂ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಶಂಕರಸ್ಯ ಚಿಂತನಂ
ಪೂಜಾವಸಾನ ಸಮಯೇ ದಶವಕ್ತ್ರ ಗೀತಂ ಯಶಂಭು ಪೂಜನ ಪರಂ ಪಠತಿ ಪ್ರದೋಷೇ ತಸ್ಯ ಸ್ಥಿರಾಂ ರಥ ಗಜೇಂದ್ರ ತುರಂಗಯುಕ್ತಾಂ ಲಕ್ಷ್ಮೀಂ ಸದೈವ ಸುಮುಖೀ ಪ್ರದದಾತಿ ಶಂಭು ಇತಿ ಶ್ರೀರಾವಣ ವಿರಚಿತಂ ಶಿವತಾಂಡವ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣ